आम्ही 11. अरुण हे एक मुलखावेगळंच पात्र, 5 बहिणींवर झालेला मुलगा. मग काय, थाटातच जसजसा मोठा होत गेला तसं त्याचं वेगळंपण लक्षात येऊ लागलं. आईने आवाज दिला, अरुण चल जेवायला. हो आलो. मग हे महाशय हात धुवायला जाणार, अत्यंत स्वच्छतेचा हात धुवायला खूप वेळ घेणार. खूप रगडून रगडून एक एक बोट मागून पुढून वेगवेगळ्या अँगलने घासून धुण्यात कितीतरी वेळ लावणार. अरे ये ना, थंड होत आहे जेवण. तर हो आलो म्हणून आरामात येणार, म्हणजे ताट वाढल्याचे त्याला स्वयंपाक पूर्ण होण्याआधीच सांगावे लागे. जेवायला बसला की मोजून 6 पोळ्यांचा नियम. मग एक एक घास 32 वेळा मोजून चावून खाणार, म्हणजे झाली फुरसत 1.5 तासाची. लवकर जेव ना असं त्याला म्हटलं की गुरुजींनी 32 वेळा चावून खायला सांगितले. अरे कोणीच 32 वेळा चावून खात नाही, पण नाही बिलकुल ऐकणार नाही, नियम तो नियम. अतिशय वेगळंच रसायन होतं त्याचं, वागणं एकदम वेगळंच होतं. खरं तर देव माणूस आणि राग आला तर मात्र कठीणच सांभाळणार. एकदा आमच्याकडे आलेला पाहुणा मुलाने त्याला खूप चिडवले, सतत त्याची खिल्ली उडवत होता. अरुणने ऐकलं आणि त्या मुलावर एकदम चवताळून अंगावर भिडला. सोडेच ना त्याला, धरून खूप खूप पिटाई करू लागला, कोणाचेही ऐकेना. तो मुलगा घाबरून रडू लागला आणि राग शांत झाल्यावरच अरुणने त्याला सोडले. अरुण शाळेत फक्त 4th गेला. त्याला स्टंट पिक्चर खूप आवडायचे. तो स्वतः मात्र खूप संकोची घाबरट स्वभावाचा होता. स्वतःहून कोणतीही गोष्ट करण्यात भीती वाटायची. एकदा समोरच हॉटेलमधे उन्हाळ्यात त्याला लस्सी प्यायची होती. मला म्हणाला, चल ना लस्सी पिऊ. मी म्हटले, मला नको, तू जा आणि पिऊन ये. नाही, मी कसं जाऊ तिथे, लस्सी कोणाला सांगू, लस्सी द्यायला मला नाही समजत, तू चल ना. म्हणजे कुठलेही काम सांगितले तर फक्त तो एकटा करू शकत नसे. आमच्या दादाजींना त्याची खूप काळजी होती. त्याचं कसं होणार आमच्यानंतर, याचा सांभाळ कोण करणार. त्याची अजून एक सवय, सकाळी दात घासणे म्हणजे मोठेच कार्य, काळे मंजन हातावर घेऊन बोटाने घासणे, तेही कसे तर आतून उलटे बोट बाहेर करून सतत खूप वेळ घासत राहणे. इतके इतके घासणे की सर्वजण त्याला ओरडायचे, झाला ना किती घासतो. पण नाही, शेवटी घासून घासून दात पतले तर झालेच, शिवाय काही वर्षात पुढे येऊन ओठाबाहेर दिसू लागले. एकटाच बोलायचा, हसायचा, चिडायचा, वेगवेगळे भाव चेहऱ्यावर दिसायचे. एकदा त्याचं बोलणं मी ऐकलं, म्हणत होता, मी असा का झालो. ते ऐकून मला वाईट वाटले. आम्हाला पण त्याची काळजी वाटत असायची. आमच्यासोबत चौसर, पत्ते, कॅरम छान खेळायचा. राहणी कपडे वगैरे एकदम व्यवस्थित असायचे त्याचे, स्वच्छतेचा तर होत असतो. त्याच्यातली भीती घालवण्यासाठी आमच्या दादाजींनी त्यांच्या आयुष्यात घडलेला एक प्रसंग सांगितला. अरुणला जवळ बसवून म्हणाले, अरुण तुला माहीत आहे का, मी तुझ्या एवढा होतो तेव्हा नदीत पोहून झाल्यावर एका दगडावर उभा झालो. तेव्हा माझ्या मित्राने मला ओरडून सांगितले की अण्णा तू मगरीवर उभा आहेस. तेव्हा मी त्याला ओरडू नको, चूप राहा असं सांगितलं आणि ताबडतोब चपळाईने मगरीच्या पाठीवरून काठावर खूप जोराने लांब उडी मारून माझा जीव वाचवला. घाबरलो नाही, तो फक्त ऐकायचा असो. आम्ही सगळ्या बहीण भावांची लग्ने एका पाठोपाठ एक होऊ लागली. त्याच्या लग्नाचा पण विचार व्हायला लागला, पण मुलगी देणार कोण. मग त्याला काहीतरी काम शिकवण्याचा विचार केला. त्याला टेलरिंग शिकविण्याचा प्रयत्न झाला. तो कपडे शिवू लागला, पण कटिंग करण्याची खूप भीती वाटायची त्याला. मग त्याला बल्लारपूर पेपर मिलमध्ये ओळखीने नोकरीवर लावले. लेबर वर्कमध्येच तिथे त्याला चांगल्या घरचा मुलगा, साधा देव माणूस म्हणून बॉसने फक्त मशीनी कापडाने पुसून काढायचे काम दिले. तो रोज फक्त एकच मशीन पुसत राहायचा. कोणी त्याला म्हणे, अरे अरुण आता दुसरी मशीन पूस, तेव्हा तो दुसरी मशीन पुसायचा. पगार मिळू लागला तेव्हा घरी येताना मध्येच त्याला कोणी पण पैसे मागून घेत असे आणि तो देऊन पण टाकत असे. तिथले मजदूर लोक त्याला सट्ट्याचा नंबर विचारायचे. देव माणूस आणि अवलिया असं त्यांना वाटायचं. पण असं त्याचं आयुष्य सुरू झालं. पगार बोनस वगैरे बऱ्यापैकी मिळू लागला. आता त्याच्यासाठी मुलगी शोधली. मिळाली खूप गरीब सावळ्या वर्णाची, घर आणि 10वी पास, हुशार व्यवहारी. त्याच्याबद्दल सर्व सांगितले होतेच. तिच्या आईवडिलांनी होकार दिला कारण चांगल्या लोकांशी संबंध जमल्याचा त्यांना आनंद झाला. शिवाय मुलगा पण कमावता. लग्न झाले आणि आमच्या ह्या सीमा वहिनीने अरुणचा संसार उत्तम केला. त्याला सांभाळून घेतले, नवीन घरसुद्धा बांधले. त्यांची 3 अपत्ये पण चांगली हुशार निघाली. आमची सर्वांची काळजी मिटली. बऱ्याच वर्षाने मनात तडवून ठेवलेली सल एका मोठ्या बहिणीने उघड केली कारण तिला ते सांगितल्या वाचून राहत नव्हतं. 80व्या वर्षी तिने सांगितले, अरुण लहानपणी 5-6 महिन्याचा असताना माझ्या हातून खूप जोराने पडून डोक्यावर आपटला होता. मी इतके वर्ष कधीच सांगितले नाही. सांगायची भीती वाटत होती. आता वाटते की तेव्हाच सांगून टाकले असते तर कदाचित इलाज झाला असता आणि तो सर्वांपेक्षा कर्तृत्ववान झाला असता. भाग्यात नव्हते. खरं तर मी पण लहानच होते 90-10 वर्षाच्या आत. तेव्हापासून मनात सहल होती, ती आता मी मोकळी केली.